पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे फिलिपीकरास लिहिलेले पत्र अध्याय एक मराठी फिलिपीकरास लिहिलेले पत्र अध्याय एक फिलिपीकरास लिहिलेले पत्र अध्याय एक अभिनंदन फिलिप्पी शहरातील अध्यक्ष व सेवक यासह ख्रिस्त येशूमध्ये जे सर्व पवित्र जन त्यास येशू ख्रिस्ताचे दास पौल व तिमथ्य याचकडून परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याचपासून तुम्हास कृपा व शांती असो. पौलाची कृतज्ञता व आनंद. मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या परमेश्वराचे उपकार स्मरण करतो. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी तुमची भागीदारी तिच्यामुळे ते करतो आणि तुम्हा सर्वांसाठी जी माझी नेहमीची प्रत्येक विनंती ती आनंदाने करतो. ज्याने तुम्हामध्ये चांगले काम आरंभ केले आहे तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरोसा आहे आणि तुम्हा सर्वांविषयी असे वाटणे मला योग्यच आहे कारण माझ्या बंधनात आणि सुवार्तेसंबंधी प्रत्युत्तरात व प्रतिपादनात तुम्ही सर्वजण मजसह कृपेचे भागीदार असल्यामुळे तुमचे स्मरण मी हृदयी बाळगतो. माझ्या ठाई असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हा सर्वांसाठी किती उत्कंठित आहे ह्याविषयी परमेश्वर माझा साक्षी आहे. वाचकांसाठी प्रार्थना. माझी ही प्रार्थना आहे की तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी असे की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे. तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी सात्विक व निर्दोष असे असावे आणि परमेश्वराचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी नीतिमत्वाची फळे त्यांनी तुम्ही भरून जावे. त्याच्या बंदिवासाचे सुपरिणाम. बंधुजन हो, मला ज्या गोष्टी घडल्या त्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे. म्हणजे कैसराच्या सर्व हुजरातीत व इतर सर्वात माझी बंधने ख्रिस्तासंबंधाने आहेत अशी त्यांची प्रसिद्धी झाली आणि प्रभूमधील बहुतेक बंधूंनी माझ्या बंधनांनी प्रभूमध्ये उत्तेजित होऊन परमेश्वराचे वचन निर्भयपणे सांगावायचे अधिक धाडस केले. कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात आणि कित्येक मित्रभावाने करतात. मी सुवार्तेसंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात पण इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटाची व्हावी अशा इच्छेने तट पाडण्याकरता दुज्या भावाने ख्रिस्ताची घोषणा करतात. ख्रिस्त घोषणा होत असल्याबद्दल त्याला आनंद होतो. यापासून काय होते? निमित्ताने असो किंवा खरेपणाने असो सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते हेच. यात मी आनंद करतो व करणारच कारण मी कशानेही लाजणार नाही तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल ही जी माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाणे ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल हे मला ठाऊक आहे. जीवन की मरण कोणते चांगले? कारण जगणे हे मला ख्रिस्त व मरणे हे मला लाभ आहे. पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला सांगता येत नाही. मी या दोहोंसंबंधाने पेचात आहे. येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे कारण हे त्यापेक्षा फार चांगले आहे. तरी मी देहात राहणे हे तुम्हाकरता अधिक गरजेचे आहे. मला अशी खात्री वाटत असल्यामुळे मी राहणार. विश्वासात तुम्हास वृद्धी व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वजवळ राहणार हे मला ठाऊक आहे. यासाठी की तुम्हाकडे माझे पुन्हा येणे झाल्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशूमध्ये अभिमान बाळगण्याचे तुम्हास अधिक कारण व्हावे. धैर्य धरावे म्हणून बोध, धैर्य धरावे म्हणून बोध. इतकेच सांगावायचे की ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हास भेटलो किंवा तुम्हाकडे आलो नाही तरी तुम्हा संबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की तुम्ही एका जीवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर राहता आणि विरोध करणाऱ्या लोकांकडून कशाविषयीही भयभीत झाला नाही. हे त्यास त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे चिन्ह आहे आणि ते परमेश्वरापासून आहे, कारण त्याचवर विश्वास ठेवावा. इतकेच केवळ नव्हे तर ख्रिस्ताच्या वतीने त्याकरता दुःखही सोसावे असा अनुग्रह तुम्हावर झाला आहे. मी केलेले युद्ध तुम्ही पाहिले व आता जे मी करीत आहे म्हणून तुम्ही ऐकता, ते तुम्हीही करीत आहात.